श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातला 47वा श्लोक आपण पाहणार आहोत। मनी लोचनी श्रीहरी तो चिपाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे। गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। आता या 47व्या श्लोकापासून पुढचे 10 श्लोक, त्या प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण हा आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। तो दास आहे, सर्वोत्तमाचा दास आहे। दुसऱ्या कुणाचा तरी दास असणं आणि सर्वोत्तम असा जो भगवंत, त्याचा दास असणं। सर्वोत्तम म्हणजे कसा आहे, तर तो सर्व अंगाने उत्तम आहे, सर्व कालामध्ये उत्तम आहे, सर्व बाजूनी सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीत तो उत्तमच आहे, म्हणून सर्वोत्तम असं त्याला म्हटलेलं आहे। आणि त्या सर्वोत्तमाचा जो दास आहे, तो सर्वोत्तमाचा दास असल्यामुळेच जगात तो धन्यता पावलेला आहे। म्हणून दास ईश्वराचे व्हावे, जर दासच व्हायचं असेल तर। असं म्हटलेलं आहे, मूर्खाचा होऊ नये धनी, आणि शहाण्याचा चाकर झाला तरी चालेल, पण मूर्खाचा धनी म्हणजे काय, आणखीन तो शिरोमणी, तसं नाही उपयोगी। तसं इथं सर्वोत्तमाचा दास हा सर्वोत्तमाचं अनुसरण करणाराच असला पाहिजे, आणि त्यामुळेच तो धन्य होतो। आणि आपल्यालाही तेच व्हायचं आहे, तो सर्वोत्तम जाणून घ्यायचा आहे, त्याला काय हवं म्हणजे त्याची कृपा होईल हे समजून घ्यायचं आहे, आणि त्या दिशेनं आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत राहायचा आहे, म्हणजे केव्हा ना केव्हा तरी आपल्याला त्याची कृपा प्राप्त होईल। पण त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आणि हितं जे वर्णन केलेलं आहे ते ज्या पुरुषाचं वर्णन केलेलं आहे तो प्राप्त पुरुष आहे, झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, आत्मानुभव घेतलेला आहे। आणि ह्या 10 श्लोकामध्ये तो कसा असतो त्याचं वर्णन इथं त्यांनी केलेलं आहे। आता तो कसा असतो बघा, मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे। स्वामी स्वरूपानंदांचे एक अभंगामध्ये आहे, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, सर्व ठिकाणी श्रीहरीलाच पाहतो तो धन्य आहे असं म्हणतात। धन्य कोण होतो की ज्याला सर्व ठिकाणी भगवंताचं स्वरूपच दिसतं, आत बाहेर एक भगवंतच भरलेला आहे हा बोध होतो। नुसतं मला काहीतरी ज्योती दिसली, दर्शन झालं आणि मी पूर्ण झालो असा होत नाही तो, आधी आत आणि मग बाहेर। प्रथम स्वरूप समाधान पावोन ठेला अर्जुन, मग सवयच उघडी लोचन तव विश्वरूप देखिले, असं ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे। अर्जुनाला पहिल्यांदा अंतर्मुख झाल्यानंतर स्वरूपाचं समाधान झालं, बोध झाला, आणि मग दृष्टी उघडल्यावर लक्षात आलं सगळीकडे तोस्त भरून आहे। म्हणजे पहिल्यांदा सर्वम खलू इदम ब्रह्मन, पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी आणि नंतर मग सर्वम खलू इदम ब्रह्म, पहिल्यांदा मीच ब्रह्म आहे असा बोध व्हायला पाहिजे। असा झाला की त्याचं काय होतं बघा, मनी आणि लोचनी श्रीहरी तोची पाहे। इथं श्रीहरी शब्द वापरला आहे पुन्हा एकदा, म्हणजे फक्त प्रभू रामचंद्रच असं म्हणत नाहीत भगवंत, त्यांची नावं अनेक आहेत, राम म्हणा, कृष्ण म्हणा, नारायण म्हणा। तसं इथं श्रीहरी, श्रीहरीलाच पाहतो। मनी आणि लोचनी, मनी म्हणजे आत, अंतर्मुख म्हणून बघावं श्रीहरीच दिसतोय, याचा अर्थ आत्माराम, निर्गुण, निर्गुण परमात्मा आत्मारामाच्या रूपाने अंतर्मुख झाल्यानंतर त्याचं दर्शन घडत आहे। आणि त्याचं दर्शनसुद्धा मी आणि त्याचं दर्शन घेतो असं नाही आहे, मी मलाच पाहायचं आहे। म्हणून आतमध्ये मनी निर्गुणाचं दर्शन घेतो आहे, आणि लोचनी डोळे उघडल्यानंतर पाहतो आहे, तिथेही पुन्हा त्याला श्रीहरीच दिसतो आहे। हा श्रीहरी कसा दिसतो आहे, तर सगुण रूपात, ज्या रूपाने आपण इच्छा करावी त्याप्रमाणे त्याचं रूप आपल्याला दिसतं। तो कुठून यावा लागत नाही, तो आहेच आहे, अखंडच आहे, आपल्याला दिसत नाही कारण आपली दृष्टी उघडलेली नाही। त्याला हाका मारायलानंतर तो कुठून यायचा आहे, आणि मग आपल्याला भेटायचं आहे, आपण दोन माणसं भेटतो तशी, अशी त्याची भेट नाही आहे, तो आहेच. थंडीनं पाण्याचं बर्फ व्हावं तशा आपल्या उत्कट भक्तीनं तो निर्गुणच परमात्मा ज्या रूपी देऊन दर्शन, तुम्ही ज्या रूपाने इच्छा करता त्या रूपात तो दर्शन देतो. सगळ्या संतांना त्याचा अनुभव आहे, केव्हा ना केव्हा तरी त्यांना हे दर्शन होऊन जातं. तसं लोचनी दृश्य रूपामध्ये त्याचं दर्शन होतं. आणि त्यापेक्षा मोठं दर्शन म्हणजे त्याच्या सगुण रूपाचं दर्शन हे क्वचित केव्हा तरी होतं, पण अनेक व्यक्तींच्या, प्राणीमात्रांच्या, वस्तुमात्रांच्या रूपाने तोच भरून आहे अशी दृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा लोचनी श्रीहरी तोच पाहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वही तो है, अरे तोच तर आहे. प्रकृती बाजूला सारून तू पाहिलास तर तुला ते चैतन्यच दिसेल. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ज्ञानीपुरुषांची दृष्टी तशी असते. त्यामुळे समोर येणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, असा काही भेदभाव नसतो. तोच तर आहे बस. मग त्याच्यापुढे अत्यंत नम्रतेनं प्रेमाने त्याला सामोरं जायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. कुणाशी त्यांचं जमलं नाही असं होत नाही, कारण ते समजतात बाहेरची प्रकृती भिन्नच असणार आहे पण आतलं चैतन्य एकच आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. कोण पाहतो? हा सर्वोत्तमाचा दास. त्याची दृष्टी अशी झाली आहे. आणि काय होतं? जनी जाणता भक्त होऊन राहे. हा शब्द इथं त्यांनी जाणता भक्त असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हा जो भक्त आहे हा साधना काळातला नाही तर साधना करून ज्ञानी झाला आहे आणि पुन्हा भक्ती करतो आहे. ती भक्ती कशी आहे? नारद भक्ती सूत्र त्यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे, परम प्रेम रूपा आत्मस्वरूपा. ही भक्ती म्हणजे अंतःकरण द्रवित होणं. भक्त असेल तो कठोर बोलू शकणार नाही, कुणाला वेडं वाकडं त्याच्या तोंडातून येणार नाही. त्याचं अंतःकरण अत्यंत कोवळं कोमल असं झालेलं असतं. म्हणजे इथं त्याने म्हटलं आहे जाणता भक्त, म्हणजे ज्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात तसा हा झालेला आहे. आणि भगवंत म्हणतात ज्ञानी भक्त तो आत्मा माझा. अर्थ जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी, सगळे माझे भक्तच आहेत. पण तू ज्यांनी माझं ज्ञान करून घेतलं आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती जो करतो आहे तो माझा आत्मा आहे. मग इथं त्यांनी जो शब्द वापरला जनी या जगामध्ये जाणता भक्त होऊन राहे. हा दास जाणता भक्त होऊन राहतो आणि भक्ती करत राहतो. आता भक्ती का करतो खरं विचार केलं तर? झालं ना ज्ञान, झालं ना भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीनं ज्ञान झालं आता भक्ती कशाला करायला पाहिजे? ती तीन गोष्टीसाठी करायला पाहिजे. पुढेही त्याचा विचार येईल पण आत्ताही सांगून जाते की भक्ती एवढ्यासाठी करायला पाहिजे की ज्या भक्तीच्या मार्गाने आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं त्या भक्तीला सोडायचं कसं? आणि पडिले वळण इंद्रिय असं कळा. इंद्रियानं वळण पडलेलं आहे भक्तीचं. आता तो काय ध्यान करणार नाही का? नाम घेणार नाही, सहज होणार. आता त्याला मुद्दाम करायला लागणार नाही, सहजच ध्यान. बसला शांत की ध्यान नाम मुखाने येतच आहे, एक आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी इतरांच्या पुढे आदर्श पाहिजे म्हणूनही तो साधना करत राहतो. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे जनी जाणता भक्त होऊन राहे. पुढचं आहे गुणी प्रीती राखे क्रम साधनाचा. आता इथं गुणी ह्याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेतलेला आहे. गुणी म्हणजे गुणांच्या ठिकाणी प्रेम ठेवतो असं म्हणण्यापेक्षा सगुण रूपाच्या ठिकाणी तो प्रेम ठेवतो. म्हणजे निर्गुणाचा बोध झाल्यानंतरसुद्धा पुन्हा त्या निर्गुणातून जे सगुण आकाराला आलं आहे त्याच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे आणि तो सगुणाची उपासना करतो आहे. आणि त्या करण्यामध्ये सगुणी कशी तरी करत नाही आहे, प्रीती राखे. म्हणजे पहिल्यांदा ज्ञान होण्यापूर्वी तो ज्या प्रेमाने करत होता त्याच्यापेक्षा जास्ती प्रेमाने आता तो भक्ती करतो आहे. आणि राखे हा जो शब्द आहे प्रीती राखे हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे. गुणी प्रीती राखे आणि क्रमू साधनाचा राखे. साधनाचा क्रमही राखतो. याचा अर्थ ज्या परंपरेने तो आलेला आहे ज्या पद्धतीनं साधना करतो आहे ती साधना तो सोडत नाही. झालो हम बन चुके, आता काय आम्हाला करायचं नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही. तो ज्ञानाचा अहंकार देखील गेला पाहिजे, तो भक्तीनं जातो. त्यामुळे पुन्हा मी देवाचा दास आहे. दास्य भक्ती झाली, सख्य भक्ती झाली, आत्मनिवेदन भक्ती झाली, तरी पुन्हा दास्य होऊन तू धनी मी तुझा चाकर अशा पद्धतीनं राहायला पाहिजे. म्हणून गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तो जगात धन्य आहे. म्हणून मनी लोचनी श्रीहरी तो चिपा आहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.